सोनेरी श्रावणाने असं म्हणतात सळसळते चैतन्य फुलविलेले असते. सणांच्या धामधुमीतच सरणारा श्रावण गणपती बाप्पाच्या आगमनाची वर्दी देऊन जातो. भक्ताला गणेशाची आस लागून राहते. भक्त मनातच देवाला सांगतो, हे सुखकर्ता, हे दुखहर्ता, तू माझ्या दारी आलास की मी भारावून जातो. तुझ्या दर्शनाने माझा उद्धार होतो. म्हणून हे मंगलमूर्ती मोरया, धावतये माझी विघ्नहराया, असे म्हणत भक्त बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत बुडून जातो. शोभिवंत मखर मांडतो, रोषणाई करतो, लाडू मोदकाचा नैवेद्य करतो आणि मग टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते. साऱ्यांच्या आनंदाला उधाण येते. सारे भक्त, सारा आसमंत आनंदाने बेभान होऊन नाचू लागतो, जयघोष करू लागतो, आला रे माझा गणराज आला.